ख्रिस्तमावाला भावुस अनबिहनेस तुम्हाला आखेसाला प्रभु इसुने नावमा प्रेमी सलाम। आज आपले ऐकू देवनी गोट भाग स। देव इसाकला पुरा पाडह। जद्व इब्राहिम डवर हुईना अंतेना पोसा इसाक जुवान मानुस हुईना तद्व इब्राहिम ने तेना नौकर साहमा हुन एकला पदरने देशमा जठ तेने कुटुंबवाळा रह हतात तठ तेने पोसा इसाक साठी बायको लेवला साठी पासा दवाडा सगे भाऊसनी पोसी हती। रिबकाने तेने कुटुंबला सोडूला अन नोकर हारी इसाकने घर पासा जावला साठी शिवकारा जिसी ती आनी काय लगेज इसाकनी तेने हारी लगन करा। खूब समय मागून इब्राहिम मरी गे अन देवनी आखाज वचन जे तेला करार हारी दियेल हतात काय तेला गणी सकायजत नही होडा पोसा होईतील पण इसाकनी बायकोला पोसा नी हतात। इसाकनी रिबकानेसाठी प्रार्थना करी अन देवनी तेना जोडका पोसा हारी मिहिनावाळी हुयूला परवानगी दिदी। दोनी पोसा जद्व रिबकाने पोटमा हतात तद्व ते एक दुसरे हारी झोडाजुला लागनात। ते साठी रिबकाने देवला सोदा काय ये काय हुई रहना हा। ताहा देवनी रिबकाला सांगा तूने पोटमा दोन कुळ आहात तेमा होन दोन जाती होईतील ते एक दुसरे हारी झगडायतील अन मोठा बारीकनी चाकरी करील। जद्व रिबकाला पोसा जलमनात मोठा पोसा बाहेर आना अन तो लाल ने बुरावाळा होता अन तेही तेना नाव एसाव पाडा। तहा तेना बारीक पोसा एसावनी एडी धरीनी बाहेर आना अन तेही तेना नाव याकूब पाडा। बायबलनी गोट उत्पत्ती 24:1-25 अन 26 अध्याय।